गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि आता मुंबईमध्ये मुंबईच्या राजाचं आणि इतर गणपती मंडळ जे आहेत त्यांचं आगमन होत आहे, पाहूया त्याबाबतचा.
गणेश उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे, आगमनाच्या मिरवणुका आता मुंबईमध्ये चालू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.
फक्त महाराजा बँडच वाजला पाहिजे. चल रे वाजव. चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. चला 1 2 3 कम ऑन.